नमस्कार, मी आमदार रोहित पवार बोलतोय. स्वाभिमानी मतदार म्हणून गेले 60 वर्ष आपण आदरणीय पवार साहेबांना खंबीर साथ दिली. काही लाट आल्या आणि काही गेल्या तरी आपण आपला स्वाभिमान कायम ठेवला. तसंच आजही स्वार्थासाठी विचार न बदलता महाराष्ट्र धर्मचा विचार टिकवण्यासाठी कोणत्याही दबावाला न घाबरता पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने भक्कमपणे उभं राहावं लागेल. त्यासाठी या लोकसभा निवडणुकीतही सुप्रियाताईंच्या नावापुढील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा. आपण सगळे मिळून विजयाची तुतारी वाजू आणि फोडाफोडीच्या राजकारण करणाऱ्या शक्तीचा पराभव करून स्वाभिमानाचा गुलाल उधळूया. धन्यवाद.